नमस्कार, मी ॲडव्होकेट सतीशचंद्र रोठे पाटील आपणास नम्र विनंती आवाहन करतो की बुलढाणा शहरामध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र विकास आघाडी, रमाई ब्रिगेड, आझाद हिंद शेतकरी संघटना, ग्राम स्वराज्य समिती, बुलढाणा शहर विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून उर्मिलाताई सतीशचंद्र रोठे पाटील निवडणूक लढवित आहे. त्यांचा नगराध्यक्षपदाचा अनुक्रमांक 6 आणि प्रभाग 11B नगरसेवक म्हणून अनुक्रमांक 4 आहे. आपण त्यांना बहुमतांनी विजय करून द्यावे ही नम्र विनंती. धन्यवाद.